पाठ आठ, करावे तसे भरावे. स्वाध्याय सहा, दोन.
माझी बस नेहमी एक किंवा दोन मिनिटांनी चुकते, आजही असंच झालं. पण त्यामुळेच मला तो दिसला. खूप वर्षांनी बघितल्यामुळे मी त्याला थोडा वेळ ओळखलंच नाही. काही क्षणांनी माझ्या लक्षात आलं की मी त्याला बऱ्याच वर्षांनी पाहते आहे. मधल्या काळात तो खूप बदलला होता, पण तरीही मला त्याची ओळख पडली. थोड्या वेळानं मला आमची शेवटची भेट आठवली. तेव्हाही आम्ही बसस्टॉपवरच भेटलो होतो. प्रथम आमच्या भेटी दर दोन दिवसांनी होत, नंतर दोन आठवड्यांनी होऊ लागल्या, आणि मग काही महिन्यांनी, आणि आता तर आम्ही बऱ्याच वर्षांनी भेटत होतो. मी त्याला ओळखलं, पण त्यानं मला ओळखलं का नाही हे मला कळलं.